दशक अठरावा समास सहावा उत्तम पुरुष निरूपण श्री राम नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर श्रृंगारणे विवेके विचारे राजकारणे अंतर श्रृंगारिजे श्री राम शरीर सुंदर सतेज वस्त्रे भूषणे केले सज्ज अंतरी नस्ता चातुर्य बीज कदापि शोभा न पवे श्रीराम तुंड हे कांड कठोर वचने अखंड तोले साभिमानी न्याय नीती अंतकरणी घेणार नाही श्रीराम तरे शीघ्र गोपी सदा कदापि न धरी मर्यादा राजकारण संवादा मिळोचिनेणे श्रीराम ऐसे लौंदवेई मानी कदापि सत्य नाही वचनी पापी अपस्मारजनी राक्षेस जाणावे श्रीराम समया सारिखा समयो येना नेम सहसा चालेना नेम धरिता राजकारणांतर पडे श्रीराम अति सर्वत्र वर्जावे प्रसंग पाहोन चालावे हट निग्रही न पडावे विवेकी पुरुषे श्रीराम बहुतची करिता हट तेथे येऊन पडिले तट कोणी एकाचा सेवट जाला पाहिजे श्रीराम बरे ईश्वर आहे साभिमानी विशेष तुळजा भोवानी परंतु विचार पाहोनी कार्ये करणे श्रीराम अखंडची सावधाना बहुत काये करावी सूचना परंतु काही एक अनुमाना आणले पाहिजे श्रीराम समर्थापासी बहुतजन राहिला पाहिजे साभिमान निश्चळ करून या मन लोक असती श्रीराम लेच दुर्जन उदंड बहुदा दिसाचे माजले बंड या कारणे अखंड सावधान असावे श्रीराम सकळ करता तो ईश्वरू तेणे केला अंगीकारू तया पुरुषाचा विचारू विरुळा जाणे श्रीराम न्याय नीती विवेक विचार नाना प्रसंग प्रकार परीक्षिणे परांतर देणे ईश्वराचे श्रीराम महा येत्न सावधपणे समय धारिष्ट धरणे अद्भुत ची कार्य करणे देणे ईश्वराचे श्रीराम येश कीर्ती प्रताप महिमा उत्तम गुणाची नाही सीमा नाही दुसरी उपमा ते देणे ईश्वराचे श्रीराम देव ब्राह्मण आचार विचार कितेक जनाशी आधार सदा घडे परोपकार देणे ईश्वराचे श्रीराम येह लोक परलोक पाहणे अखंड सावधपणे राहणे बहुत जनाचे साहणे देणे ईश्वराचे श्रीराम देवाचा काही पक्ष घेणे ब्राह्मणाची चिंता वाहणे बहुजनाशी पाळणे देणे ईश्वराचे श्रीराम धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार जाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे श्रीराम उत्तम गुणाचा ग्राहिक तर्क तीक्ष्ण विवेक धर्मवासना पुण्यश्लोक देणे ईश्वराचे श्रीराम सकल गुणांमध्ये सार तदविजा विवेक विचार जेणे पाविजे पैलपार रत्र परत्रींचा श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास सहावा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक अठरा समास सातवा जनस्वभाव निरूपण श्रीराम जनाचा लालची स्वभाव आरंभीच म्हणती देव म्हणजे मला काही देव इसी वासना श्रीराम, काहीच भक्ती केली नसता आणि इच्छिता प्रसन्नता, जैसे काहीच सेवा न करिता स्वामी समागती श्रीराम। कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही, केल्या विण होत नाही साध्यजनी श्रीराम। आळसे कामनासते हे तो प्रत्ययास येते, कष्टाकडे चुकाविते हीन जन श्रीराम। आधी कष्टाचे दुःख सोसिती, ते पुढे सुखाचे फळ भोगिती। आधी आळसे सुखावती, त्यासी पुढे दुःख श्रीराम। येह लोक अथवा परलोक, दोहींकडे सारिखाची विवेक, दीर्घ सूचनेचे कौतुक कळले पाहिजे श्रीराम। मेळविती तितुके भक्षती, ते कठीण काळी मरोन जाती, दीर्घ सूचनेने वर्तती तेचि भले श्रीराम। येह लोकींचा संचितार्थ, परलोकींचा परमार्थ, संचिते विणवेर्थ जित मेले श्रीराम। एकदा मेल्याने सुटेना, पुन्हा जन्मोजन्मी यातना, आपणास मारी वाचविना तो आत्महत्यारा श्रीराम। प्रतिजन्मी आत्मघात, कोणे करावे गणित, या कारणे जन्म मृत्य केवी चुके श्रीराम। देव सकळ काही करीतो, ऐसे प्राणी मात्र बोलतो, त्याचे भेटीचा लाभ तो अकस्मात झाला श्रीराम। विवेकाचा लाभ घडे, जेणे परमात्मा ठाई पडे, विवेक पाहाता सापडे विवेकी जनी श्रीराम। देव पाहाता आहे एक, परंतु करितो अनेक, त्या अनेकास एक म्हणून एकी श्रीराम। देवाचे कर्तृत्व आणि देव कळला पाहिजे अभिप्राव, कळल्या वीण कितेक जीव उगेच बोलती श्रीराम। उगेच बोलती मूर्खपणे, शहाणपण वाढा या कारणे, तृप्ती लागी उपाव करणे ऐसे झाले श्रीराम। जेही उदंड कष्ट केले ते भाग्य भोगून ठेले, येर ते बोलतीची राहिले करंटे जन श्रीराम। करंट्याचे करंट लक्षण समजोन जाती विचक्षण, भल्याचे उत्तम लक्षण करंट्यास कळेना श्रीराम। त्याची पैसावली कुबुद्धी, तेथे कैची असेल शुद्धी, कुबुद्धी तोयेची सुबुद्धी ऐशी वाटे श्रीराम। मनुष्य शुद्धीस सांडावे, त्याचे काये खरे मानावे, जेथे विचाराच्या नावे शून्याकार श्रीराम। विचारे यह लोक बरलोक, विचारे होतसे सार्थक, विचारे नित्यानित्य विवेक पाहिला पाहिजे श्रीराम। इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे जनस्वभाव निरूपण नाम समास सात्वा श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक अठरावा, समास आठवा, अंतर्देव निरूपण। श्रीराम ब्रह्म निराकार निश्चळ, आत्म्यास विकार चंचळ, तयास म्हणती सकळ देवाईसे श्रीराम। देवाचा ठावचे लागेना, एक देव नेमस्त कळेना, बहुत देवी अनुमानेना एक देव श्रीराम। म्हणोनी विचार असावा, विचारे देव शोधावा, बहुत देवांसा गोवा पडोचि नये श्रीराम। देव क्षेत्री पाहिला, त्या सारिखा धातूचा केला, पृथ्वीमध्ये दंडक चालिला येणे रीती श्रीराम। नाना प्रतिमा देवांचे मूळ, तो हा क्षेत्र देवची केवळ, नाना क्षत्रे भूमंडळ शोधून पाहावे श्रीराम। क्षेत्रदेव पाषाणाचा विचार पाहाता तयाचा तंत लागला मुळाचा अवताराकडे श्रीराम अवतारी देव संपले देहे धरूनी वर्तोन गेले त्याहून थोर अनुमानले ब्रह्मा विष्णू महेश श्रीराम त्या तीही देवास जाची सत्ता तो अंतरात्मची पाहाता कर्ता भोक्ता तत्वता प्रत्यक्ष आहे श्रीराम युगान युगे तिन्ही लोक एकची चालवी अनेक हा निश्चयाचा विवेक वेदशास्त्री पाहावा श्रीराम आत्मा वर्तवितो शरीर तोचि देव उत्तरोत्तर जाणीव रूपे कळीवर विवेके वर्तवी श्रीराम तो अंतरदेव चुकती धावा घेऊन तीर्था जाती प्राणी बापुडे कष्टती देवास नेणता श्रीराम मग विचारती अंतकरणी जेथे तेथे धोंडा पाणी उगेच वणवण हिंडोनी काये होते श्रीराम ऐसा जासी विचार कळला तेणे सत्संग धरिला सत्संगे देव सापडला बहुत जनासी श्रीराम ऐसी है विवेकाची कामे विवेकी जाणतील नेमे अविवेकी भूलले भ्रमे त्यासे हे कळेना श्रीराम अंतरवेधी अंतर जाणे बाहेर मुद्रा काहीच नेणे म्हणून विवेकी शहाणे अंतर शोधिती श्रीराम विवेके विण जो भाव तो भावची अभाव मूर्खस्य प्रतिमा देव ऐसे वचन श्रीराम पाहात समजत सेवटा गेला तोची विवेकी भला तत्वे सांडुनी पावला निरंजनी श्रीराम आरे जे आकारासी येते ते अवघेच नासोन जाते मग गलबल्याक वेगळे ते परब्रह्म जाणावे श्रीराम चंचळ देव निश्चळ ब्रह्म परब्रह्मी नाही भ्रम प्रत्यय ज्ञाने निभ्रम होई जेते श्रीराम प्रचीती वीण जे केले ते ते अवघे व्यर्थ गेले प्राणी कष्ट कष्टोची मेले कर्मकचाटे श्रीराम कर्म वेगळे न भावे तरी देवास कासया भजावे विवेकी जाणती स्वभावे मूर्ख नेणे श्रीराम काही अनुमानले विचारले देवा हे जगदांतरे सगुणाकरिता निर्धारे निर्गुण पाविजे श्रीराम सगुण पाहाता मुळास गेला सहजची निर्गुण पावला संगत्यागे मोकळा झाला वस्त्रूप श्रीराम परमेश्वरी अनुसंधान लाविता होईजे पावन मुख्य ज्ञानेची विज्ञान पाविजे ते श्रीराम ऐसी हे विवेकाची विवरणे पाहावी शुचितांतकरणे नित्यानित्य विवेक श्रवणे जगदोधार श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अंतरदेव निरूपण नाम समास आठवा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक 18 समास 9 निद्रा निरूपण श्रीराम वंदुनिया आदि पुरुष बोलो निद्रेचा विळास निद्रा आलिया सावकास जाणार नाही श्रीराम निद्रेने व्यापिली काया आळस आंग मोडे जांभया तेणे करिता बैसाव्या धीर नाही श्रीराम कडकडा जांभया येती चटचटा चटक्या वाजती डकडका डुलक्या देती सावकास श्रीराम एकाचे डोळे झाकती एकाचे डोळे लागती एक तेवच कोण पाहाती चहूकडे श्रीराम एक उलथोने पडिले तीही ब्रह्मविणे फोडिले हुडकाचे तुकडे जाले सुधी नाही श्रीराम एक टेकोन बैसले तेथेची घोरो लागले। एक उताणे पसरले सावकाश श्रीराम। कोणी मुरकुडी घालती, कोणी कानवडे निजती, कोणी चक्री फिरती चहूकडे श्रीराम। एक हात हालविती, एक पाये हालविती, एक दात खाती कर्कराटे श्रीराम। एकाची वस्त्रे निघोन गेली, ते नागवीच लोळो लागली। एकाची मुंडाशी गडबडिली चहूकडे श्रीराम। एक निजेली अव्यावेस्ते, एक दिसती जैसी प्रेते, दात पसरू निजैसी भूते वाईट दिसती श्रीराम। एक बोसणतची उठिले, एक अंधारी फिरो लागले, एक जाऊन निजेले उकरड्यावरी श्रीराम। एक मडकी उतरिती, एक भोई चाचपती, एक उठोन वाटा लागती भलती कडे श्रीराम। एक प्राणी बोसणाती, एक फुंदो फुंदे रडती, एक खदखदा हासती सावकाश श्रीराम। एक हाका मारू लागले, एक बोंबलित उठिले, एक वचकोन राहिले आपुले ठाई श्रीराम। एक क्षणक्षणा खुरडती, एक डोई खाजविती, एक कढो लागती सावकाश श्रीराम। एकाच्या लाळा गळाल्या, एकाच्या पिका सांडल्या, एकी लघुशंका केल्या सावकाश श्रीराम। एक राऊत सोडिती, एक करपट ढेकर देती, एक खाकरू निथुंकिती भलती कडे श्रीराम। एक हागती एक बोकिती, एक खोकिती एक सिंकिती, एक ते पाणी मागती निद सूर्यास्वरे श्रीराम। एक दुःस्वप्ने निर्बुजले, एक सुस्वप्ने संतोषले, एक ते गाढमुडी पडिले सुषुप्तीमध्ये श्रीराम। इकडे उजेडाया जाले, कोणी पडणे आरंभिले, कोणी प्रातस्मरामी मांडिले हरी कीर्तनी श्रीराम। कोणी आठविल्या ध्यानमूर्ती, कोणी एकांती जप करिती, कोणी पाठांतर उजळिती नाना प्रकारे श्रीराम। नाना विद्या नाना कळा आपल्याला शिकती सकळा, तानमाने गायेन कळा एक गाती श्रीराम। मागे निद्रा संपली, पुढे जागृती प्राप्त झाली, व्यवसायी बुद्धी आपली प्रेरिते झाले श्रीराम। ज्ञाता तत्वे सांडून पळाला, तुर्ये पहिलीकडे गेला, आत्मनिवेदने झाला ब्रह्मरूप श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे निद्रा निरूपण नाम समास नववा। श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक अठरावा, समास दहावा, श्रोता अवलक्षण निरूपण। श्रीराम। कोणी एका कार्याचा साक्षेप, काहीतरी घडे विक्षेप, काळ साहेते आपे आप होत जाते श्रीराम। कार्यभाग होत चालिला, तेने प्राणी शोक झाला, विचार ही सुचो लागला दिवसे दिवसी श्रीराम। कोणी एक प्राणी जन्माशी येतो, काहीतरी काळ साहे होतो, दुःखा उपरी सुख देतो देव कृपाळूपणे श्रीराम। अवघाची काळ जरी सजे, तरी अवघेची होती राजे, काही सजे काही न सजे ऐसे आहे श्रीराम। येह लोक अथवा परलोक, साधता कोणी एक विवेक, अद्भूत होये स्वाभाविक देणे ईश्वराचे श्रीराम। ऐकल्या विण कळले, शिकविल्या विण शहाणपण आले, देखिले ना ऐकले भूमंडळी श्रीराम। सकळ काही ऐकता कळे, कळता कळता वृत्ती निवळे, नेमस्तमनामध्ये आकळे सारासार श्रीराम। श्रवण म्हणजे ऐकावे, मनन म्हणजे मनी धरावे, येणे उपाये स्वभावे त्रयलोक्यचाले श्रीराम। श्रवणाण विक्षेप येती नाना जिनस सांगो किती, सावध असता प्रत्ययेती सकळ काही श्रीराम। श्रवणी लोक बैसले, बोलता बोलता एकाग्र झाले, त्या उपरी जे नूतन आले ये एकाग्र नव्हेती श्रीराम। मनुष्य बाहेर हिंडोन आले, नाना प्रकारीचे ऐकिले, उदंड गलबलू लागले उगे असेना श्रीराम। प्रसंग पाहोन चालती ऐसे लोक थोडे असती, श्रवणी नाना विक्षेप होती ते हे ऐका श्रीराम। श्रवणी बैसले ऐकाया, अडो लागली से काया, येती कडकडा जांभया निद्रा भरे श्रीराम। बैसले सुचित करूनी मना, परीते मनची ऐकेना, मागे होते ऐकले नाना तेची धरूनी बैसले श्रीराम। तत्पर केले शरीर परी मनामध्ये आणीक विचार, कल्पना कल्पी तो विस्तार किती म्हणवनी सांगावा श्रीराम। जे जे काही श्रवणी पडिले तितुके समजोन विवरले, तरीच काही सार्थक झाले निरूपणी श्रीराम। मन दिसते मा धरावे ज्याचे त्याने आवरावे, आवरून विवेके धरावे अर्थांतरी श्रीराम। निरूपणी येऊन बैसला परी तो उदंड जेवून आला, बैसताच कासाविस झाला तृषाक्रांत श्रीराम। आधी उदक आणविले घळघळा उदंड घेतले, तेणे मळमळू लागले उठोन गेला श्रीराम। करपट ढेकर उचक्या देती वारा सरता मोठी फजीती, क्षणाक्षणा उठोन जाती लघुशंकेशी श्रीराम। दिशेने कासा वीस केला आवघेची सांडून धाविला, निरूपण प्रसंगी निघोनी गेला खंड ऐसा श्रीराम। दृष्टांती काही अपूर्वाले, अंतकरण तेथेची राहिले, कोठवरी काये वाचले काही कळेना श्रीराम। निरूपणी येऊन बैसला तो विंसुवे फणकाविला, कैचे निरूपण झाला कासा विस श्रीराम। पोटामध्ये तिडीक उठिली, पाठीमध्ये करक भरली, चालक चिखल्या पुळी झाली बैसवेना श्रीराम। पिसोळा चावून पळाला तेणे प्राणी दुश्चित झाला, कोणे नेटे गलबला केला तेथेच धावे श्रीराम। व्यसई लोक श्रवणी येती ते बायकाकडेच पाहाती, चोरटे लोक चोरून जाती पादरक्षा श्रीराम। होये नवे वादवे वाद तेणे उदंड झाला खेद, शिव्यागाळी अप्रमाद होता चुकला श्रीराम। कोणी निरूपणी बैसती सावकास गोष्टी लाविती, हरिदास ते रेरे करिती पोटासाठी श्रीराम। बहुत जाणते मिळाले एका पुढे एक बोले, लोकांचे आशय राहिले कोण जाणे श्रीराम। माझे होये तुझे नवे ऐसी अखंड जयास सवे, न्याये नीती सांडून धावे अन्यायाकडे श्रीराम। आपल्या थोरपणासाठी अच्छावाच्या तोंड पीटी, न्याये नाही ते सेवटी परम अन्यायी श्रीराम। एकेकडे अभिमान उठे दुसरेकडे उदंड पेटे, ऐसे श्रोते खरे खोटे कोण जाणे श्रीराम। म्हणून जाणते विचक्षण ते आधीच धरिती नेणपण, मूर्ख टोणपा आपण काहीच नाही श्रीराम। आपणा हून थोर देव ऐसा जयाचा कळला विचार, सकळ काही जगदांतर तेही राखावे श्रीराम। सभेमध्ये कळहो झाला शब्द येतो जाणत्याला, अंतरे राखो नाही शिकला कैसा योगी श्रीराम। वैर करिता वैरची वाढे आपणास दुःख भोगणे घडे, म्हणोनी शहाण्याचे कुकडे कळवाले श्रीराम अखंड आपणा सांभाळीती क्षुल्लकपण येऊ नेदिती थोर लोकास क्ष्माशांती यगत्य करणे श्रीराम अवगुणापासी बैसला गुणी आवगुण कळतो तत्क्षणी विवेकी पुरुषाची करणी विवेके होते श्रीराम उपाये पर्याये दीर्घ प्रयत्न विवेक बळे नाना येत्न करील तयाचे महिमान तोची जाणे श्रीराम दुर्जनी वेवदरून घेतला बाष्कळ लोकी घसरिला विवेकापासून चेवला विवेकी कैसा श्रीराम न्याये पर्याये उपाये मूर्खास हे कळे काये मूर्खा करिता चिबडा होये मजालसीचा श्रीराम मग ते शहाणे नीट करीती स्वये साहोन साहविती स्वये करून करविती लोका करवी श्रीराम पृथ्वीमध्ये उदंड जन जनामध्ये असती सज्जन जया करिता समाधान प्राणीमात्रासी श्रीराम तो मनोगतांची आंगे जाणे मान प्रसंग समये जाणे संतप्तालागी निवऊ जाणे नाना प्रकारे श्रीराम ऐसा तो जाणता लोक समर्थतयाचा विवेक त्याचे करणे काही एक जनास कळेना श्रीराम बहुत जनास चालवी नाना मंडळे हालवी ऐसी हे समर्थ पदवी विवेके होते श्रीराम विवेक एकांती करावा जगदीश धारणेने धरावा लोक आपला आणि परावा म्हणोच नये श्रीराम एकांती विवेक ठाई पडे एकांती येत्न सापडे एकांती तर्क वावडे ब्रह्मांड गोळी श्रीराम एकांती स्मरण करावे चुकले निधान पडे ठावे अंतरात्म्या सरिसे फिरावे काही तरी श्रीराम जयास एकांत मानला अवघ्या आधी कळे त्याला त्या वेगळे वडीलपणाला ठावच नाही श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोता अवलक्षण निरूपण नाम समास दहावा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ।